नमस्कार, परांठे स्कीमवर वॉरन बोलतोय मॅम मी. हॅलो. हा सर, परांठे स्कीम मधून बोलतोय. सर, तुम्ही फ्लॅटच्या संदर्भात इन्क्वायरी केली होती ना परांठे स्कीमला, जॉबसाठी केलं होतं. ओके सर. सर, तुमचे कमेंट टाकलेले आहे जॉब वेकेंसीसाठी, तर तुम्हाला कॉल येईल सर. ओके, थँक्यू.